श्रीराम। मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोधवावे। अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपण श्रीमद दासबोध पाहतो आहोत। दशक पहिला, समास पहिला, त्यातल्या काही ओळी आपण पाहिल्या। शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्ष प्राप्तीचा निश्चयो बोलिला असे। समर्थ म्हणतात की जे बाहेर दिसतं ते असं दिसतं आहे की जे सद्गुरू म्हणून आहेत ते जे काही शिष्याला उपदेश करत असतात ते अवांतरच उपदेश करत असतात। मुख्य उपदेश जो आहे तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे। जीवाला जर ब्रह्मरूप व्हायचं असेल तर जीव मुळातच ब्रह्मरूप असल्यामुळे ज्या ब्रह्मरूपातून तो खाली आलेला आहे, देहभावावर आलेला आहे, देहबुद्धी बळकट करून तो जर ब्रह्म पाहायला निघाला तर त्याला ब्रह्मरूप होता येणार नाहीये। म्हणून त्यासाठी ब्रह्मज्ञानाचा उपदेशच त्याला करायला पाहिजे। इतर उपदेश केले तर ते व्यर्थ आहेत। म्हणून समर्थ उपदेश करतात, सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण, हेच साधूचे वचन सदृढ धरावे। तू स्वतः सोहम म्हण, सहा विश्वव्यापक परमात्मा तोच अंश रूपाने तुझ्यामध्ये आहे, त्यामुळे तो सहा अहम आणि अहम सहा असा जर तू सारखा निज ध्यास घेशील, श्वासाश्वासावर सोहमची उपासना करशील, तर तुझ्या लक्षात येईल की जो सहा आहे तोच अहम आहे। आणि म्हणून अजन्मा तो तूची जाण, तुला जन्म नाही, मृत्यू नाही, तुला सुख नाही, दुःख नाही, तुला कोणतंही कर्तृत्व नाहीये, अशा अकर्तृत्व आत्मबोधावर तुला यायला पाहिजे की मी काहीच करत नाही पण तू माझ्या अधिष्ठानावर देह मनबुद्धी काम करते आहे, मला जन्म नाही आणि साहजिकच जन्म नसल्यामुळे मृत्यू नाही। जे जे जन्माला येतं त्याला मृत्यू आहे, परंतु जन्म मृत्यूच्या पलीकडे तू आहेस हा बोध करून घे। आणि हे जे साधूचं वचन आहे आणि हेच साधूचे वचन, हे एकच वचन, हे एकच महावाक्य सद्गुरु शिष्याला देत असतात की तत् त्वम असि, ते परमात्माच तू आहेस, हे जे महावाक्य सांगितलेलं आहे हे तू सदृढ धरावे। आपण महावाक्य सदृढ धरायच्या ऐवजी संसाराला सदृढ धरून बसतो, घट्ट हृदयाशी कवटाळून बसतो आणि मी माझ आणि मला ह्याच्यामध्ये अडकतो। आणि संत आणि सद्गुरु आपल्याला सांगतात की मी माझ मला ह्याच्या पलीकडे जे तत्व आहे ते तू आहेस आणि तेच तू सदृढ धर। त्यासाठी काय करायला पाहिजे, हा बोध होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर संत सांगतात जे जे नाशवंत म्हणून तुझ्याजवळ आहे ते सगळंच्या सगळं तू मला दे, जे शाश्वत आहे ते मी तुला देतो। ही देवाणघेवाण कशी आहे बघण्याजोगी आहे। सर्वच्या सर्व नाशवंत सगळ्या गोष्टी या शिष्यांनी सद्गुरूंना अर्पण करायला लागतात आणि मग सद्गुरू आपल्याला जे देतात ते शाश्वत पद, आत्मपद। यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, भगवद्गीतेनं म्हटलंय। ज्या ठिकाणी गेलं असता पुन्हा मागे येणं नाहीये। आणि ते पद जर प्राप्त झाले नसलं तर मग पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा जन्म आहे मरण आहे, या जन्म मरणाच्या फेऱ्यात तू पुन्हा अडकशील। म्हणून तुला खरंच जर ह्याच्यातून सुटायचं असेल तर सर्वच्या सर्व नाशवंत मला अर्पण कर। समर्थ एका ठिकाणी म्हणतात की वास्तविक मला घेऊन करायचंय काय ते, पण तुझ्याकडून टाकवावं, कारण तुझ्याकडून ते टाकल्याशिवाय तुला हे मिळणार नाहीये। अशाश्वत गोष्टी टाकल्याखेरीज शाश्वत पद प्राप्त होत नसतं। आकाशात विमानाला जर झेप घ्यायची असेल तर गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे त्याला जावं लागतं। जोपर्यंत गुरुत्वाकर्षण आहे, खाली कुठेतरी धागा बांधलेला आहे तोपर्यंत तो गगनात झेप घेऊ शकत नाही. म्हणून ज्या जीवाला पिंजऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर त्यांनी पंखाने आकाशामध्ये झेप घ्यावी लागते. सद्गुरु तिला दार रिकाम करून देतात, मोकळं करून देतात आणि झेप घ्यायला सांगतात. परंतु त्या जीवाच्या पंखात जर ती ताकदच नसेल तर तो झेप घेऊ शकत नाही. ती ताकद येण्यासाठी साधना करावी लागते. एखादा क्वचित असा पक्षी असतो की काना वचनाची भेटी सरिसाची पैगिरीटी वस्तू होऊन उठी कवणी एक जो. सद्गुरूंचं वचन कानावर पडल्याबरोबर तो जीव पक्षी घरट्याच्या बाहेर पडायला तयार असतो, तळमळत असतो. ते दार उघडल्याबरोबर तो झेप घेतो आणि म्हणतो सोहम, तोच तर मी आहे. मी अज्ञानाने इथं जखडला गेलेला होतो पण माझ्या आता लक्षात आलं सद्गुरु कृपेनं की मी तो आत्माच आहे. म्हणून हे होण्यासाठी सर्वच्या सर्व सद्गुरूंना अर्पण करावं लागतं. सायोज्य मुक्तीचा निश्चय बोलिला असे. मुक्ती शब्द वापरला जातो, मुक्त व्हायचा म्हणतो, मोक्ष म्हणतो. मुक्ती चार प्रकारच्या आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. त्यातल्या तीन मुक्ती आहेत त्या द्वैतातल्या मुक्ती आहेत. आणि सायुज्य मुक्ती आहे ही अद्वैताची मुक्ती आहे. ज्या ठिकाणी जीव जीवपणाने न राहता तो ब्रह्मरूपच होऊन राहतो ही शेवटची मुक्ती आहे. पण ही मुक्ती केव्हा मिळते? आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती तये नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. समर्थांनी म्हटलंय भक्ती करता करता आत्मनिवेदनापर्यंत आली म्हणजे मग आत्मनिवेदनाच्या अंती जी भक्ती घडते, जी मुक्ती मिळते ती ही सायुज्य मुक्ती आहे. ही सायुज्य मुक्ती ज्याला मिळाली त्या जीवाला पुन्हा जन्म नाही, तो मुक्त होऊन गेला. पण बाकीच्या मुक्ती ज्या सांगितल्या त्याच्यामध्ये त्याला परत येणं आहे. म्हणून सायुज्य मुक्तीला फार मोठं महत्व दिलेलं आहे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? जाणावे तू कोण, स्वतः कोण आहे ते जाणायचं आहे आणि परमात्मा कोण आहे ते जाणायचं आहे आणि त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे. मग नवविधा भक्तीमधली शेवटची भक्ती आत्मनिवेदन भक्ती आहे. त्याच्यात ते म्हणतात आधी पाहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. तोही निर्गुण आहे आणि हा देहात असून अलिप्त झालेला आहे. आणि त्या दोघांच्या एक रूपतेतून जी भक्ती होते त्याला आत्मनिवेदन भक्ती म्हटलं आहे. त्या ठिकाणी अभेद रूपाने भजन होत. मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे. मोक्ष वस्तुतः जीव बद्धच नाहीयामुळे. समर्थ एकदम उंच पातळीवर जाऊन सांगतात की वस्तुतः जीव बद्धच नाही आहे त्यामुळे मुक्त होण्याचा प्रश्न कुठे आहे? कारण जीव हा आत्माच आहे, आत्म्याला बंधन नाही. परंतु जीव प्राणी संकल्पे बांधला, संकल्पानी तो बांधला गेला, त्याचाच संकल्प तो करतो आहे की मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण. तो स्वतःचा स्वतःला बांधून घेतलेला आहे आणि त्याच्यातून मुक्त व्हायची भाषा बोलतो आहे. तत्वी वेटाळून घेतला, तत्वामध्ये गोटाळून घेतलेला आहे आणि स्वतःच म्हणतो कोहम कोहम. लहान मूल जन्माला आलं की जे रडायला लागतं ते असं म्हणतात संत, ते असं विचारत असतं की कोहम कोहम असं विचारत असतं. आणि आपण त्याला देहोहम शिकवतो की तुझं नाव अमुक आहे, अगदी छातीवर हात ठेवून त्याला शिकवतो तू अमुक आहेस. आईचं नाव असं आहे, वडिलांचं नाव असं आहे, तुझं आडनाव असं आहे. म्हणजे तो जो देहापासून दूर असतो आणि कोहम म्हणून विचारत असतो त्याला आपण देहोहम असं पक्क त्याच्या चित्तावर अंतःकरणावर ठसवीत असतो. पण जर त्याला साधना करता आली, सद्गुरू मिळाले, तर मग ते शिकवतात की अहम कोहम हे दोन्ही सोडायचं आणि सोहमच्या बोधावर यायचं. म्हणून हे सोहमच्या बोधावर येण्यासाठी सारी साधना करायची असते. त्याचं कारण पंचभूतांचा जो देह झालेला आहे ह्या पंचभूतांना जर बाजूला काढलं, कारण तत्वांचे गाठोडे शरीर, समर्थांनी म्हटलंय पंचतत्वांचं गाठोडं हे शरीर आहे, ते सोडलं आणि प्रत्येक तत्व त्या त्या तत्वात जर मिसळून गेलं, पृथ्वी पृथ्वीमध्ये आप आपामध्ये तेज तेजामध्ये अशी जर पंचतत्व पंचतत्वात जर मिळून गेली तर माग जे राहतं तेच उर्वरित स्वरूप तेच सत्य आहे आणि तोच मोक्ष आहे. पण हे लक्षात न येता जी काही साधना केली जाते त्याच्यामध्ये नेमकेपणा नसतो, ध्येय माहिती नसतं. साधना करत राहतात करत राहतात करत राहतात, वर्षानुवर्षे गेली तरी हाताला काही येत नाही. त्याचं कारण त्या पंचमहाभूताचं जे शरीर बनलेलं आहे त्या शरीराच्या भोवतीच त्यांची दृष्टी सारखी खिळलेली असते. त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आणि कसं बाहेर पडायचं हे माहिती नसतं. म्हणून ते म्हणतात बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा केला. संकल्पाने जो बांधलेला असतो देह मी असा संकल्प असतो, हा संकल्प टाकून सोहम तोच मी आहे अशा संकल्पाला धरून जर तो साधना करत राहिला तर तो त्याच्यातून मोकळा होईल आणि मग त्याच्या लक्षात येईल की तो यंत्री आहे आणि मी यंत्र आहे आणि तो जे काम मला देतो आहे ते शक्तिबुद्धीनुसार माझ्या वाट्याला आलेले कर्म मी करायचं एवढंच माझं काम आहे. हा संतांचा उपदेश आहे पण जीवानी तो अमान्य केला. त्याच्यात मी मध्ये आला आणि मी मध्ये आल्यामुळे गोंधळ झाला सगळा. तत्वांचं गाठोडं जे आहे ते विवेकाने सोडायला पाहिजे आहे आणि मग मागं राहतं तो तोच मी. म्हणून मोक्ष प्राप्तीचा निश्चयचा अर्थ मोक्ष म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. आणि वस्तुत मी मुक्तच आहे अशा भावावर जर तो आला तर मोक्ष प्राप्तीचा निश्चय होतो. म्हणून वेदांताचा अंतिम सिद्धांत जो आहे तो समर्थ सांगतात बद्धच नाही मग मोक्ष कुठला. न मे मोक्षो न बंधनम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. शुद्ध स्वरूपाचा निश्चय विदेह स्थितीचा निश्चय अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे. शुद्ध स्वरूप काय आहे? आत्मरूप स्वरूप. जसं स्वस्थ बसायचं याचा अर्थ स्वस्थ. स्व म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी, स्थ म्हणजे बसणं. स्वस्थ बसावं ह्याचा अर्थ स्वरूपाच्या ठिकाणी बसावं. ध्यानामध्ये हे सांगितलं जातं की प्रत्येकाने बाहेरून मन इंद्रियापासून मन आत आणायचं आहे आणि स्वच्या ठिकाणी स्थ म्हणजे त्या ठिकाणी बसायचं आहे. तसं ह्या ठिकाणी बाह्य स्वरूप जे आहे त्या बाह्य स्वरूपाचा विसर पडून काही काळ का विना दिवसाकाठी आत्मरूपाच्या ठिकाणी म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी स्थित व्हायचं आहे. म्हणून त्या शुद्ध स्वरूपाचा निश्चय करायचा आहे. त्यासाठी बाहेरचा मी लक्षात आला पाहिजे, आतला मी लक्षात आला पाहिजे आणि बाहेरचा मी बाजूला काढून किंवा बाहेरचा मीच आतल्या मी मध्ये विसरून टाकला पाहिजे. असं जर झालं तर तो आतला मी म्हणजे स्वरूप लक्षात येईल. विदेह स्थितीचा निश्चय देहीच विदेही अशी अवस्था. जसे जनक राजा होते त्यांना विदेही जनक असं म्हणत असत. ते प्रत्यक्ष राजाचं काम करत होते. सर्व राज्य त्यांच्या स्वाधीन होतं, राजवाड्यात राहत होते पण राजवाड्यात राहत असून देहीच विदेही विदेही अवस्थेमध्ये होते. त्याचं कारण पूर्ण ज्ञान झालेलं होतं. देहाच्या अंगाने सर्व कर्म ते पार पाडत होते पण मुख्य बोध जो होता की मी आत्मा आहे त्या आत्मरूपाच्या ठिकाणी ते स्थित झालेले होते. म्हणून त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी अशा सांगितल्या जातात की ज्या वेळा त्यांची जणू परीक्षाच झाली होती की ते विदेही आहेत का नाही. म्हणून अशी विधेयी स्थिती साधकाला याच जन्मात देखील मिळू शकते जर तशी त्याच्यावरती सद्गुरूंची कृपा झाली आणि साधना झाली तर. अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे. अलिप्तपणा ह्याचा अर्थ संसार टाकून कुठं जायचं नाहीये, रानावनात जाऊन अलिप्त राहायचं नाहीये, तर देहापासून अलिप्त राहायचंय देहाची कर्म करत असतानाच. देह मनबुद्धीची सगळी कर्म चालू आहेत परंतु ती कर्माचा करता मी नाही हे कळण्यासाठी ध्यानामध्ये देहापासून आतला मी बाजूला काढला गेला पाहिजे. त्याच्यासाठी बारंबारा वर्ष साधना करायला पाहिजे नेमकेपणाने आणि मग त्याला बोध होतो की देह नव्हे, मन नव्हे आणि बुद्धी नव्हे, मी त्यापेक्षा वेगळा आहे. वस्तुतः विचाराने देखील हा बोध कळू शकतो. आपण नेहमी बोलताना सुद्धा म्हणतो, काही बोलायचं असलं तर म्हणतो की माझे पाय, माझा हात, माझं डोकं. मी डोकं, मी पाय, मी हात असं म्हणत नाही. माझं मन म्हणतो, मी मन म्हणत नाही. माझी बुद्धी म्हणतो, माझं अंतःकरण म्हणतो, माझा जीव म्हणतो पण मी म्हणत नाही. म्हणजे वस्तुतः नकळत त्याला हे लक्षात आलेलं असतं की हे सगळं माझ्यापेक्षा वेगळं आहे आणि मी या सगळ्यापेक्षा कुणीतरी वेगळं आहे हे त्याला नकळत कळलेलं असतं परंतु त्याचा बोध झालेला नसतो. हा जो बोध व्हायला हवा असतो त्यासाठी साधनेची गरज आहे आणि साधनेने त्याच्या लक्षात येतं की हे सगळं माझ्यापेक्षा वेगळं आहे आणि घर म्हणजे मी नसून घरामध्ये राहणारा मी आहे. तसं देह मी नसून दहामध्ये वास्तव्य करणारा जो मी तो देहापेक्षा वेगळा आहे. आणि मग तो देहातच असतो परंतु तो देहाचा नसतो. सर्व कर्माचं कर्तृत्व तो स्वतःकडे घेत नाही, साहजिकच त्याचं भोक्तृत्वही त्याच्याकडे येत नाही. वाटसरू जसा धर्मशाळेमध्ये राहावा तसा हा जीव त्या देहात राहतो असंही काही ठिकाणी संतांनी म्हटलेलं आहे. आणि धर्मशाळेचं काम संपले की तो देह जसा जीव निघून जातो त्याप्रमाणे देहाचं काम झालं की देह टाकून जीव पुन्हा पुढच्या प्रवासाला तरी जातो, नाही तर मूळ ब्रह्मरूपाशी लीन होतो जशी त्याची तयारी असेल त्याप्रमाणे. म्हणून हे अलिप्तपणाचा निश्चय देखील व्हायला पाहिजे. पहिल्यांदा शब्दांनी समजून घ्यावा आणि पुढे अनुभवावा की मी तो नाही. म्हणून देह मन बुद्धी या सर्व कर्माचा मी साक्षी आहे, मी अकर्ता आहे, अभोक्ता आहे असं न समजता जेव्हा जीव त्या सगळ्या कर्माचं ओझ आपल्याकडे घेतो तेव्हा तो बांधला जातो. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीवशिवाचा निश्चय बोलिला असे. मुख्य देवाचा निश्चय, समर्थ चार प्रकारचे देव सांगतात. एक प्रतिमा देव आहे, दुसरा अवतार महिमा आहे, तिसरा अंतरात्मा आहे आणि चौथा निर्विकारी आहे. सामान्यत आपण घरामध्ये देवळामध्ये प्रतिमेची पूजा करत असतो, एखादी मूर्ती बनवतो किंवा एखादा फोटो ठेवतो आणि तो माझा देव म्हणून त्याची पूजा करत असतो. ही सगळी जी पूजा आहे ती आवश्यक आहे, ही सगुणाची पूजा आहे. परंतु केव्हा ना केव्हा तरी ह्या सगुणाची पूजा करता करता हे सगुण ज्या निर्गुणातून आलं आहे त्या निर्गुणापर्यंत आपल्याला जायचंय हा जर बोध नसेल तर जन्मभर सगुणाची पूजा करून देखील निर्गुणाचा बोध त्याला कधी होतच नाही असं दिसतं. घराघरातून मंदिर आहेत, घराघरातून देवारे आहेत, पूजा होते आहे, सगळं काही होत आहे, परंतु त्याच्यातून एखादा कोणी असा तयार झाला की त्या निर्गुणाशी एकरूप झाला असं दिसत नाही. वास्तविक समर्थ म्हणतात पूजा घेता ती प्रतिमा, अंगा येतो अंतरात्मा. जर बोधानी पूजा होत असेल तर प्रतिमेची पूजा करता करता अंतरात्मा प्रगट झाला पाहिजे. रामकृष्णांच्या बाबतीत जसं झालं की रामकृष्ण कालीमातेची पूजा करत असताना कालीमातेला फूल व्हायचे आणि ते आपल्या डोक्यावर व्हायचे, त्याला गंध लावायचे आणि आपल्याला लावून घ्यायचे. ह्याचाच अर्थ असा की ती कालीमाता आणि मी दोन नसून माझ्यातच ती आहे किंबहुना तीच मी आहे अशा बोधाने ती पूजा होत असे, अशी पूजा व्हायला पाहिजे, ही प्रतिमेची पूजा. दुसरा अवतार महिमा आहे, म्हणजे जे रामकृष्णादी अवतार झाले साधूंचं परित्राण करण्यासाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी त्यांची पूजा आपण करतो, त्यांचं लीलाचरित्र आपण गातो ऐकतो त्यांना रण जातो. परंतु ते रामकृष्ण देखील अवतार कार्य करायला आले आणि आकारानं आल्यामुळे पुन्हा त्या निराकारात त्यांना लीन व्हावं लागलं. म्हणजे जे आकाराला आलं ते पुन्हा पुन्हा आकार मोडून मूळ स्वरूपात जातं असा हा अवतार महिमा आहे. तिसरा आहे अंतरात्मा, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असलेला जीवरूपाने राहत असलेला आत्मा हा अंतरात्मा आहे. आणि चौथा आहे निर्विकारी. त्यामुळे मुख्य देव जो आहे तो निर्विकारी, सर्व ठिकाणी भरून राहिलेला, सर्व काळ असणारा असा जो निर्विकारी परमात्मा आहे त्या परमात्म्याचा उपासना करायची, तो मुख्य देव आहे. कारण त्या मुख्य देवातूनच सगळे विश्व निर्माण झालेलं आहे, जीवभावावर आलेले आहे, अनेक पशु पक्षी प्राणी निसर्ग सगळं आलेलं आहे, त्याच्यातून तो येतो आणि कल्पांती तो पुन्हा त्याच्यामध्ये लीन होऊन जातो आणि तो निर्विकार समजून घ्यायचा आहे. अर्जुनाला जसं भगवंतांनी सांगितलं विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुन भ्यायला आणि तो म्हणतो मला हे नको, तुझं जे सगुण सावळं रूप आहे तेच मला दाखव, जा पाणी जा पाणी, हे तुझं अस्ताव्यस्त रूप घेऊन जा, मला हे नको, मी अतिशय भयचकित कंपित झालेलो आहे. असं म्हटल्यानंतर भगवंत त्याला म्हणतात नेणसीच गावंडिया, काय कोपो आता धनंजया, काय गावंडळ आहेस, अरे जे कुणाला दाखवलं नाही असं विश्वरूप तुला दाखवलं आणि तू ते नको म्हणतोस आणि सगुणच पाहिजे म्हणतोस. ठीक आहे तुला मी सगुण दाखवतो, परंतु लक्षात असं घे की ज्या निर्गुणातून हे सगुण आलेले आहे त्या निर्गुणाच्या ठिकाणी तुझी दृष्टी ठेव आणि सगुणाची पूजा कर. ह्याचा अर्थ निर्गुणाच्या ठिकाणी उपासना करायला पाहिजे आणि सगुणाची उपासना करायला पाहिजे. पण लक्षात असं ठेवायचं आहे सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, ध्येय जर काही पाहिजे असेल तर त्या निर्गुणाशी एकरूप व्हायचं आहे. म्हणून सगुणाची पूजा करता करता निर्गुणाशी मला मिळून जायचं आहे हा बोध ठेवायला पाहिजे. म्हणून ध्यानाच्या अंगाने आपण निर्गुणाची उपासना करत असतो आणि पूजा अर्चेच्या अंगाने सगुणाची उपासना करत असतो. पण हा बोध जर नसेल तर जन्मभर सगुणाची उपासना करून देखील निर्गुण आपल्याला अलभ्यच राहतं किंबहुना आपल्याला त्याच्याबद्दल काही ज्ञानच नसतं. आणि बहुसंख्य मंडळी अज्ञानाच्याच दिशेनं जात असल्यामुळे त्यांना कधी निर्गुणाशी एकरूपताही संभवत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, निर्विकारी जो परमात्मा आहे तो मुख्य देव आहे. मुख्य भक्ताचा निश्चय, मुख्य भक्त कोण आहे तर त्याच्यामध्ये देखील अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त भगवंतांनी सांगितलेले आहेत. त्यापैकी अर्थ जिज्ञासू अर्थार्थी हे तीन जे आहेत ते भगवंताशी एकरूप होण्यासाठी धडपडत आहेत, तेही चांगले आहेत, उदार सर्व ते. परंतु ज्ञानी जो आहे तो माझा आत्मा आहे असं असं भगवंत सांगतात. त्यामुळे भगवंतांना अत्यंत प्रिय जर कुणी असेल तो जो ज्ञानी भक्त आहे तो माझा आत्माच आहे, किंबहुना त्याचा आत्मा मी आहे आणि माझा आत्मा तो आहे असा असल्यामुळे मला जो प्रिय आहे मुख्य भक्त तो मुख्य भक्त म्हणजे ज्ञानी भक्त आहे. त्याला त्यांनी असं म्हटलंय, तरंगू लहानू परी सिंधूसी नाही भिन्नू. तरंग लहान असला तरी सिंधूशी एकरूप होतो, तसा हा जो मुख्य भक्त आहे हा माझ्याशी एकरूप असल्यामुळे मीच त्या भक्ताची पूजा करतो असं त्या भक्ताचं महत्व आहे. म्हणून मुख्य भक्ताचा निश्चय केला असे आणि जीवशिवाचा निश्चय ते आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओमीशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.